आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द. नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज. प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुईया यांचं निधन. आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला. भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 सरकारने घेतला. देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहेत. तसंच संविधानाच्या उद्दिशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे. आकाशवाणी मुंबईच्या आवारात आज संविधान दिनानिमित्त उद्दिशिकेचं वाचन करण्यात आलं. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली असं त्या म्हणाल्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त काढलेल्या 75 रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण राष्ट्रपतींनी केलं. संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या 2 पुस्तकांचं अनावरणही यावेळी झालं. संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रती यावेळी प्रकाशित करण्यात आल्या. त्याआधी संविधान निर्मितीची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. राज्यभरात आज संविधान दिन उत्साहानं साजरा होत आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात तिथले अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्दिशिकेचं वाचन केलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. यावेळी मुख्य सचिव तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. हमारा संविधान हमारा स्वाभिमान या संकल्पनेअंतर्गत नेहरू युवा केंद्राने मुंबईत वरळी इथं संविधान दिन साजरा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंच कोकण प्रांत यांनी गिरगाव चौपाटी ते राजभवन अशी प्रभात फेरी काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात, नवी मुंबई महापालिका मुख्यालयात तसंच मुंबई विद्यापीठात संविधानाच्या उद्दिशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. परभणी, सिंधुदुर्ग, सांगली तसंच धुळे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात, अकोला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आणि वाशिम जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्दिशिकेचं वाचन करण्यात आलं. नागपूरमध्ये युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाउंडेशननं वॉक फॉर संविधान रॅलीचं आयोजन केलं होतं. धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीने संविधान जनजागृती रॅली काढली होती. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीने रॅली काढली. नांदेडमध्ये आज सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने भारतीय संविधान दिनानिमित्त हर घर संविधान प्रभात फेरी काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. 14व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची 15वी विधानसभा गठीत करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आता नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. नवीन सरकार स्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रसिद्ध उद्योजक आणि एसआर उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशिकांत रुईया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला मुंबईत निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिन्याभरापूर्वीच मुंबईत परतले होते. शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे हवालदार सुधाकर राठोड सीमेवर कर्तव्य बजावत असताना अतिथंडी आणि बर्फाच्या प्रभावाने काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव नांदेड जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी हिरानगर तांडा इथं येणार असून तिथंच अंत्यसंस्कार होतील. नागपुरात विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पेंढरी गावाजवळ बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना मिहान इथल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे. भंडारा जिल्ह्यात डोंगरला आणि खैरलांजी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या पुलावरून आज सकाळी ट्रक कोसळला. या घटनेत वाहक जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात कोंडाई बारी घाटात झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झाले. घाटात तेल सांडल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांचा आज 16 स्मृतिदिन. मुंबई पोलीस मुख्यालयात राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली. केंद्र सरकारच्या सहकार से समृद्धी या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून 500 ते 1,000 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारले जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय नाबार्ड तसंच राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम असून तो राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. त्यातल्या नाशिक जिल्ह्यात 7 विविध कार्यकारी सोसायट्यांशी आज करार झाला. मुंबईत लोअरपळ परिसरातल्या 1,450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातल्या लोअर परळ करी रोड प्रभादेवी सेनापती बापट मार्ग या परिसरातला पाणीपुरवठा काही ठिकाणी पूर्णत तर काही ठिकाणी अंशत बंद राहणार आहे. तसंच नामजोशी मार्ग परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार आहे. यात 9 जेट पंखे आणि अधिक क्षमतेचे मध्यवर्ती पंखे बसवले जाणार आहेत. या प्रणालीची मदत आगीसारख्या घटना घडल्यावरही होणार आहे. भुयारात आग लागल्यावर मध्यवर्ती पंखे अधिक वेगानं फिरतील आणि धूर वेगानं बाहेर फेकला जाईल असं प्रशासनानं सांगितलं. हवामान. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं 9.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द. नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज. प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुईया यांचं निधन आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.